खंड पाचवा प्रकरण तिसरे धमकी म्हणजे माझ्या वडील बंधूंच्या विधवा पत्नीला व इतर कुटुंबीजनांना भेटण्यासाठी राजकोटला व पोरबंदरला जायचे होते म्हणून मुंबईहून मी तिकडे गेलो. दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रहाच्या लढ्याच्या निमित्ताने मी माझा पोशाख गिरमिट्या मजुरांशी शक्य तेवढा मिळता करून घेतला होता. विलायतेतही घरामध्ये हाच पोशाख वापरीत असे. हिंदुस्थानात आल्यानंतर माझ्या मनातून काठेवाडी पोशाख ठेवायचा होता. मी तो दक्षिण आफ्रिकेत स्वतःपाशी बाळगला होता, त्यामुळे मुंबईला मी त्याच पोशाखात उतरू शकलो होतो. तो पोशाख म्हणजे सदरा, अंगरखा, धोतर आणि शुभ्र फेटा हे सर्व देशी गिरण्यांच्या कापडाचेच बनविलेले होते. मुंबई ते काठेवाड तिसऱ्या वर्गातून जायचे होते. या प्रवासात फेटा व अंगरखा म्हणजे नसता बोजा असे मला वाटले, म्हणून फक्त सदरा धोतर व 8-10 आण्यांची काश्मीरी टोपी एवढाच पोशाख केला होता. असला पोशाख करणाऱ्यांची गणना गरीबातच होणार. यावेळी विरमगाव की वढवाण येथे प्लेगामुळे तिसऱ्या वर्गाच्या उतारूंची तपासणी होत असे. माझ्या अंगात थोडासा ताप होता. तपासणी करणाऱ्या अंमलदाराने माझा हात पाहिला, तो त्याला गरम लागला, म्हणून मला राजकोटात डॉक्टरला भेटण्याचा हुकूम केला आणि नाव नोंदून घेतले. मुंबईहून कोणी तार किंवा पत्र पाठविले असेल त्यावरून वढवाण स्टेशनवर तेथील लोकसेवक म्हणून प्रसिद्ध असलेले शिंपी मोतीलाल मला भेटायला आले होते. त्यांनी माझ्यापाशी विरमगावची जकात तपासणी व तिच्यापायी होणाऱ्या त्रासाचे वर्णन केले. मी तापाने पिडलेला होतो, त्यामुळे बोलण्याची हौस विशेष नव्हती. मी त्यांना थोडक्यात जबाब दिला, तुम्ही तुरुंगात जायला तयार आहात? विचार न करता उत्साहाच्या भरात जबाब देणारे पुष्कळ तरुण असतात, त्यापैकीच एक मोतीलाल असतील असे मला वाटत होते. पण त्यांनी फारच दृढतापूर्वक जबाब दिला, आम्ही अवश्य तुरुंगात जाऊ, पण तुम्ही आमचे नेतृत्व स्वीकारले पाहिजे. काठेवाडी या नात्याने तुमच्यावर आमचा पहिला हक्क आहे. यावेळी तर आम्ही तुम्हाला थांबू शकत नाही, पण परत येताना तुम्हाला वढवाणला उतरावे लागेल. इकडच्या तरुणांचे काम व त्यांचा उत्साह पाहून तुम्ही खुश व्हाल. वाटेल तेव्हा तुम्ही आम्हाला आपल्या सेनेत दाखल करून घेऊ शकता. मोतीलाल माझ्या नजरेत भरले. त्यांच्या दुसऱ्या एका जोडीदाराने त्यांची स्तुती करताना म्हटले, हे भाई आहेत तर शिंपी आपल्या धंद्यात कुशल आहे, त्यामुळे रोज तासभर काम करून महिन्याकाठी आपल्या खर्चापुरते 15-1 रुपये कमवितात व बाकीचा सर्व वेळ सार्वजनिक कार्याला देतात. आम्हा सुशिक्षितांचेही पुढारी तेच. त्यांच्याकडे पाहून आमची आम्हाला लाज वाटते. मागाहून भाई मोतीलालशी माझा चांगलाच परिचय झाला. त्यावरून मला दिसून आले की वरील त्यांच्या स्तुतीमध्ये बिलकुल अतिशयोक्ती नव्हती. सत्याग्रहाश्रम स्थापन झाला तेव्हा दर महिन्याला त्या आश्रमात थोडे दिवस तरी हजेरी देऊन जायचे, मुलांना शिवणकाम शिकवीत व आश्रमाचे शिवण्याचे काम करून जात. विरमगावची गोष्ट तर माझ्यापाशी रोज काढीत असत. प्रवाशांचे होणारे हाल त्यांना असह्य वाटत. या मोतीलालना मृत्यूने भर तारुण्यामध्ये उचलून नेले व त्यांच्या वेळे वढवाण शून्यवत झाले. राजकोटला पोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी मी पूर्वी मिळालेल्या हुकुमाप्रमाणे इस्पितळात हजर झालो. तेथे मी अपरिचित नव्हतो, डॉक्टर खजील झाले. ते त्या तपासणी करणाऱ्या अंमलदाराच्या नावाने चरफडू लागले. मला त्यात रागावण्याचे कारणच दिसेना. अंमलदाराने आपले कर्तव्य बजावले होते, तो मला ओळखीतच नव्हता, आणि ओळखीत असता तरीही त्याने केला तसला हुकूम करणे हे त्याचे कर्तव्य होते. पण मी पडलो सुप्रसिद्ध, त्यामुळे राजकोटमध्ये मला तपासणीसाठी जावे लागण्याऐवजी तपासणीसाठी माणसे घरी येऊ लागली. तिसऱ्या वर्गाच्या उतारूंची असल्याबाबतीत तपासणी आवश्यक आहे. मोठे मानले जाणारे लोक तिसऱ्या वर्गाने प्रवास करीत असतील तर त्यांनीही स्वेच्छापूर्वक गरिबांना लागू पडणाऱ्या नियमांच्या अधीन झाले पाहिजे व अंमलदारांनीही पक्षपात करता कामा नये. पण माझा अनुभव असा आहे की अधिकारी तिसऱ्या वर्गाच्या उतारूंची माणसात गणना करण्याऐवजी पशुतच गणना करतात. त्यांना संबोधावयाचे ते तू खेरीज नाहीच. तिसऱ्या वर्गाच्या उतारूने उलट जबाब देता कामा नये, आपल्या बाजूचे समर्थनही करता कामा नये. तो जणू अंमलदाराचा नोकर असावा त्याप्रमाणेच त्याने वागले पाहिजे. अंमलदारांनी त्याला पिटावे, लुटावे, त्याची गाडी चुकवावी, तिकीट देताना रखडवावे, या सर्वांचा मी जातीने अनुभव घेतला आहे. ही स्थिती सुधारण्याचा मार्ग हा एकच आहे की कित्येक सुशिक्षितांनी व धनिकांनी गरिबांसारखे बनावे आणि तिसऱ्या वर्गाने प्रवास करून गरीब प्रवाशांना मिळत नाही अशी एकही सोय स्वतः भोगू नये. गैरसोय, उद्धटपणा, अन्याय, विभत्सपणा इत्यादी मुकाट्याने सहन न करता त्यांचा प्रतिकार करावा व दाद मिळवावी. काठेवाडात मी जेथे जेथे हिंडलो तेथे तेथे विरमगावच्या जकात तपासणीपायी होणाऱ्या त्रासासंबंधी तक्रारी कानावर आल्या. त्यावरून लॉर्ड विलिंग्टननी दिलेल्या निमंत्रणाचा मी लगेच उपयोग केला. त्याबाबत हाती आले तेवढे कागदपत्र वाचले. तक्रारीत पुष्कळ तथ्य असल्याचे मला दिसून आले. त्याबद्दल मी मुंबई सरकारबरोबर पत्रव्यवहार चालविला. सेक्रेटरींना भेटलो, लॉर्ड विलिंग्टननाही भेटलो. त्यांनी सहानुभूती दर्शविली पण दिल्लीच्या चेंगटपणाबद्दल तक्रार केली. आमच्या हातची गोष्ट असती तर आम्हीही जकात कधीच काढून टाकली असती. तुम्ही बड्या सरकारकडे जा, असे सेक्रेटरींनी सांगितले. मी वरिष्ठ सरकारबरोबर पत्रव्यवहार चालविला पण पत्र पोचले यापलीकडे काही जबाब मिळाला नाही. जेव्हा मला लॉर्ड चेम्सफोर्डना भेटण्याचा प्रसंग आला तेव्हा म्हणजे जवळजवळ 2 वर्षांच्या पत्रव्यवहारानंतर दाद मिळाली. लॉर्ड चेम्सफोर्डपाशी गोष्ट काढली तेव्हा त्यांनी आश्चर्य दर्शविले. त्यांना विरमगाव संबंधी काहीच माहीत नव्हती, काहीच माहिती नव्हती. माझे म्हणणे त्यांनी लक्षपूर्वक ऐकले व त्याचवेळी टेलिफोन करून विरमगाव संबंधीचे कागद मागविले. मी सांगितलेल्या हकीकतींविरुद्ध अंमलदारांना जर काही सांगायचे नसेल तर जकात रद्द करण्याचे त्यांनी वचन दिले. या भेटीनंतर थोड्याच दिवसात जकात रद्द झाल्याची नोटीस मी वर्तमानपत्रात वाचली. हा विजय म्हणजे सत्याग्रहाचे मंगलाचरण आहे असे मी तरी समजतो, कारण की विरमगावासंबंधी संभाषणे चालू असताना मुंबई सरकारच्या सेक्रेटरींनी मी त्यासंबंधी बक्सरामध्ये केलेल्या भाषणाची नक्कल आपल्यापाशी असल्याचे मला सांगितले होते. त्यात असलेल्या सत्याग्रहाच्या उल्लेखाबद्दल त्यांनी आपली नापसंतीही दर्शविली होती. त्यांनी विचारले, ही धमकी नाही का? आणि तशा तऱ्हेने बलवान सरकार धमकीला थोडीच भीक घालणार आहे? मी प्रत्युत्तर दिले, ही धमकी नव्हे, हे लोकशिक्षण आहे. लोकांना आपल्या दुःखाचे निराकरण करण्याचे सर्व रास्त मार्ग दाखवून देणे माझ्यासारख्याचे कर्तव्यच आहे. ज्या राष्ट्राला स्वतंत्रता पाहिजे असेल त्या राष्ट्रापाशी स्वतःच्या संरक्षणाचा अंतिम इलाज असणे आवश्यक आहे. सामान्यपणे असले इलाज हिंसक असतात. सत्याग्रह हे शुद्ध अहिंसक शस्त्र आहे. त्याचा उपयोग व त्याची मर्यादा दाखवून देणे मी स्वतःचा धर्म समजतो. इंग्रज सरकार शक्तिमान आहे याबद्दल मला शंका वाटत नाही, पण सत्याग्रह हे सर्वश्रेष्ठ शस्त्र आहे याविषयीही मला शंका नाही. सुज्ञ सेक्रेटरींनी आपले डोके हलविले आणि ते म्हणाले, काय ते दिसेलच.